नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज आपलो 68वो वाढदीस मनोवपाक ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यात आपल्या पहाडपूर या गावांत पावली. थंय थळाव्यांनी तांकां उमेदीन येवकार दिलो. राष्ट्रपतींचे आगमन झाले उपरांत ओडिशाचे राज्यपाल हरिबाबू कम्मपती आणि मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हांणी तांकां येवकारले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहाडपूर पावल्यात. राष्ट्रपती आणि ते एकठ्या या गावांत भेट दिली आणि संताली जाहिरा आणि हो जाहिरा या पवित्र उपवनात प्रार्थना केली. उपरांत ओडिशा सरकारच्या कार्यकाळात 2 वर्षा पुरा झाल्या निमतान रायरंगपुरात आयोजित एका व्हड भौशिक कार्यक्रमात प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी वाटो घेतलो. प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांका वाढदिसाची परबी दिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी को जन्मदिन की हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं. मैं उनके दीर्घायु होने और उत्तम स्वास्थ्य की कामना करता हूं. जगन्नाथ जी भगवान के श्री चरणों में प्रार्थना करता हूं. उड़ीसा की बेटी आज देश के इतने बड़े पद पर पहुंची है, हमारा मार्गदर्शन कर रही है, ये हम सभी के लिए बहुत गौरव की बात है.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाला आज भाजपा राज्य कार्यकारिणीची सभा पणजे गोयात झाली. यावेळी गोय भाजपा उदरगतीच्या कामाचा नियाळ मंत्री मुरुगन हांणी घेतलो. केंद्र सरकारच्या योजना नागरिका मुखार पावयात, 40 मतदारसंघात भाजपाचे संघटन घटमूट करात, तसेच 2027च्या विधानसभा वेचणुकीत बहुमतान भाजपाचे सरकार वेचून हाडपाक तळागाळातल्यान काम करात, असे मंत्री एल मुरुगन हांणी भाजपाच्या कार्यकर्त्यांक उलो मारलो. भाजपा सगळ्या 40 मतदारसंघांनी आपली संघटना घटमूट करपाक लागला. आम्ही सगळ्या 40 मतदारसंघांनी लढो दितले. युतीचो निर्णय उच्च कमांड योग्य वेळार घेतले. सुमार 10 मतदारसंघ असतात जय आमची संघटना आणि घटमूट करपाची गरज असा आणि ते जातले. 2027 असा 30 जागे जिंकपाचो आमकां विश्वास असा, असे गोय भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी यावेळार म्हळे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आज पश्चिम बंग दिवस निमतान पश्चिम बंगालच्या जनतेक शुभेच्छा दिल्यो. एका सोशल मीडिया पोस्टात राष्ट्रपतींनी म्हणा की हो दीस राज्याच्या इतिहासात एक महत्वपूर्ण पावणं दर्शवता, तसेच पश्चिम बंगाल भारताचा अविभाज्य भाग उरतलो हे सुनिश्चित करण्याची आकांक्षा आणि दृढनिश्चयाचे प्रतिबिंब हातून दिसता. उपराष्ट्रपतींनी म्हणले की 1947 या दिसा घेतलेल्या एका इतिहासिक निर्णयान पश्चिम बंगालात भारताचा अविभाज्य भाग म्हणून निर्मितीचा मार्ग मेकळो आलो. देशाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जिणेत पश्चिम बंगालचे स्थान विशेष असल्याचे त्यांनी सांगले. हो दीस अशा राज्याचा गौरव करता जाणे साहित्य, संगीत, कला, अध्यात्म, विज्ञान, व्यापार, वाणिज्य आणि समाज सुधारणा या क्षेत्रातील देशाच्या इतिहासात मोलाचे योगदान दिला, असे प्रधानमंत्र्यांनी म्हणले.
साथियों, हमारी सरकार ओडिशा के संसाधनों को ओडिशा की संभावनाओं में बदल रही है. ओडिशा में बड़ा निवेश आए, यहाँ नए उद्योग लगे, इसके लिए उत्कर्ष ओडिशा जैसे अभियान चलाए जा रहे हैं. इसके तहत अब तक करीब 20 लाख करोड़ रुपए के निवेश प्रस्ताव मिल चुके हैं. 3.5 लाख करोड़ रुपए से ज्यादा की अनेक मेगा परियोजनाओं पर भी काम चल रहा है.
डॉक्टर पद्म गुरुमेठ हे भारताच्या आयुष्य मंत्रालया अंतर्गत आशिल्ल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सेवा रिग्पाचे संस्थापक आणि संचालक असतात. डॉक्टर गुरुमेठ हांनी सोवा रिग्पा पद्धतीक आयुष मंत्रालयाच्या कक्षेत हाडून एका संशोधन संस्थेची शून्यातल्यान उभारणी करपाक आणि हिमालयातल्या या उपचार पद्धती खातीर भारताच्या वतीन युनेस्को कडेन नामांकन सादर करपाच्या प्रक्रियेचे फुडारपण करपाक महत्वाची भूमिका साकारल्या. हे पारंपारीक वखत पद्धतीचो सांबाळ करपाच्या वावराक लागून तांकां हे वर्षाचो भारताचो सर्वोच्च नागरिक पद्मश्री फाव झाला.
सो इट वॉज क्वाईट चॅलेंजिंग टास्क टू रिव्हाइव द सिस्टम इनिशियली. इट वॉज क्वाईट सफोकेटिंग टू कन्व्हिन्स अवर ओन पीपल दॅट इट इज इंडियन हेरिटेज. सो रिग्पा यूज टू बी द लास्ट ऑप्शन फॉर एनी स्टुडंट. द सिस्टम वॉज डाईंग. इन 2014 आय गोट अ प्रेस रिलीज फ्रॉम चायनीज एम्बेसी इन इंडिया वेअर दे हॅव क्लिअरली मेन्शन दॅट चायना विल क्लेम फॉर टिबेटन मेडिसिन इन युनेस्को इज इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ चायना.
आंतरराष्ट्रीय योग दीस 2026 फाल्यां जगभरात मनयतले. अंदूचो हो 12वो आंतरराष्ट्रीय योग दीस निरोगी वृद्धत्वा खातीर योग ही ताची संकल्पना आसा. दादल्यांच्या क्रिकेटात भारत आणि अफगाणिस्तानामधल्या मालिकेतलो 3रो आणि निमणो एका दिसाचो खेळ सुरू आसा. भारतीय हवामान विभागान उपहिमालयन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमात काय सुवातांनी फाल्यां मेरेन घोग्यांनी पाऊस पडपाचा अदमास दिला. हवामान विभागान दिल्या माहितीप्रमाण आज बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, कोकण, गोय, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि विदर्भात उष्णतेची ल्हारां येवपाची शक्यता आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.